chinimandi.com पॉडकास्ट.
पामतेलाचा वाद मिटवण्यासाठी मलेशिया भारतातून साखर खरेदी करणार. पामतेलाच्या निर्यातीत सुरू असलेल्या प्रकरणाला शांत करण्यासाठी मलेशिया भारतातून साखर खरेदीत वाढ करेल असं मलेशियाच्या साखर उद्योगातील शिखर संस्था असणाऱ्या साखर रिफायनरीनं सांगितलं आहे. तसंच पहिल्या 3 महिन्यात MSM मलेशिया होर्डिंग्स बेरहड भारतातून 1,30,000 टन कच्ची साखर खरेदी करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तसंच कंपनीनं 2019 भारतातून सुमारे 88,000 टन कच्ची साखर खरेदी केली होती. मलेशियानं NIC आणि जम्मू काश्मीरशी संबंधित 307 कलमाविरोधात साक्ष दिली होती. यानंतर भारतानं कडक कारवाईद्वारे मलेशियातून पाम तेल खरेदी करण्यावर प्रतिबंध घातले होते, ज्याचा परिणाम मलेशियाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. त्यामुळेच या प्रकरणाला शांत करण्यासाठी मलेशिया भारतातून साखर खरेदी करण्यासाठी पुढे आलं आहे.